नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सूरज कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. केंद्रीय वेचणूक आयोगान गोयात लोकसभेच्या दोनूय सुवातेर तिसऱ्या पावण्यात 7 मेक मतदान जातले अशें सांगला. गोयच्या मुखेल वेचणूक कार्यालयान दिल्ले म्हायती प्रमाण गोयात वट्ट 11,73,028 मतदार आसात. तातूंत 6,04,515 बायला जाल्यार 5,68,501 दादले मतदारांचो आसपाव आसा. 12 तृतीयपंथी मतदार आसात. उत्तर गोयात वट्ट 5,77,000 जाल्यार दक्षिण गोयात वट्ट 5,95,058 मतदार आसात. उत्तर गोयात 12,139 जाल्यार दक्षिण गोयात 13,139 नव्या मतदारांचो आसपाव आसा. हे वेचणुकेत 9,375 दिव्यांग मतदाराक मतदान करपाचो हक्क आसा. ते प्रमाण 85 वर्सा पिराये वयले वट्ट 11,640 मतदारांचो आसपाव आसा. 20 ते 29 वर्सा पिराये मदी 2,01,487 मतदार आसात. हे वेचणुके खातीर उत्तर गोयात 863 जाल्यार दक्षिण गोयात 862 मेळून वट्ट 1,725 मतदान केंद्रां आसतली अशी माहिती गोंय राज्य मुखेल वेचणूक कार्यालयान दिल्या. गोंयचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हे रातदीस गोंयचे उदरगती खातीर वावुरतले. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून ताणी देशाखातीर खूप मोलादीक योगदान दिला. उदरगतीचे तांचे सपन पुराय करपाक सरकार बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल सांगला. आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांका काल तांचे पुण्यतिथी निमतान मिरामारच्या पर्रीकार हांच्या समाधी थळाक भेट देऊन मुखेलमंत्री सावंत हांणी आर्गां ओपली. 17 मार्च 2019 ह्या दिसा पर्रीकार संवसाराक अंतरले. तांच्या मरणाक काल 5 वर्सां पुराय जाली. भाजपाच्या सगळ्या फुडाऱ्यांनी समाधी थळाक भेट देऊन पर्रीकार हांकां आर्गां ओपली. गोंय राज्याचे मुखेल सचिव पुलीस मुखेली हांणी आर्गां ओपली. मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर 1 एप्रील सावन डिजी यात्रा पद्दतीवरवी फेस डिटेक्शन आधारित विमानतळ प्रवेश सुविधा चालीक लायतले. चडशा भारतीय विमानतळाचेर ही सुविधा आदी सावन चलणुकेत आसा. आता ह्या विमानतळाच्या वयेत बसपाचो मान मोपा विमानतळाक फाव जातलो. 1 एप्रील सावन सुरू जावपी कागदविरयत बोर्डिंग प्रक्रियेत लागून प्रवाशांक विमानतळार बेगीन प्रवेश आनी बोर्डिंग करपाक मेळटले. ही पद्दत फेस डिटेक्शन पद्दतीचो वापर करून प्रवाशांची वळख आनी भोंवडेची माहिती तपासता. जाका लागून प्रवाशांक विमानतळाच्या तपासणी केंद्रातल्यान सहजतायेन वचूंक मेळटा. जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे मुखेल कार्यकारी अधिकारी RV शेषन हांणी ही माहिती दिली. खाजगी क्लिनिक डिस्पेन्सरी हांका क्लिनिकल एस्टाब्लिशमेंट कायद्या खाला नोंदणी खातीर 1 वर्साची मुजत मेळ्ळ्या. हे विशीचो अध्यादेश जारी जाला. गोंय सरकारच्या क्लिनिकल एस्टाब्लिशमेंट कायद्या खाला 31 मार्च मेरेन नोंदणी करप सक्तीचे आशिल्ले. आता नोंदणी खातीर 15 मार्च 2025 मेरेन मुजतवाद केल्या असो कायदो फाटल्यान जारी केल्ल्या अध्यादेशाचेर राज्यपालान सही केल्या. कांय क्लिनिक डिस्पेन्सरीची तात्पुरती नोंदणी आसा, कायदारांची नोंदणीच ना. तात्पुरती नोंदणी आसा तांकां सुद्धा कायम नोंदणी खातीर 1 वर्साची मुजत मेळटली. खासगी दोतोरांची क्लिनिका डिस्पेन्सरी हांची माहिती मेळची आनी नियंत्रण दवरप शक्य जावचे म्हूण सरकारान क्लिनिकल एस्टाब्लिशमेंट आनी नोंदणी कायदो संमत केला. गोंयात आता आफ्रिके सावन काजू हाडून तो गोंयचो काजू म्हूण विकतात. ह्या काजवाचो दर्जो खूबच बाबत आसा, देखून गोंयच्या काजूचे नाव बदनाम जाला. लोकांनी सादूर रावचे आनी हाचेर कारवाय करपा खातीर सरकाराक मदत करची असो उलो शेतकी मंत्री रवी नाईक हांणी मारला. नागरी पुरवण मंत्री रवी नाईक हांचे हस्तुकी पणजे जागतीक गिरायक दिसाचे कार्यावळीचे उक्तावण केले उपरांत ते उलयताले. उक्तावण सुवाळ्याक नागरी पुरवण सचिव संजीत रॉड्रिगीस, सहकार निबंधक अरविंद बुगडे, सहकार संचालक जयंत तारी आनी हेर मानेस्त सदर आशिल्ले. दुकानदार वा गिरायकाक असलो तरेचे बाबत काजू नदरेक आयले जाल्यार तांणी रोखडेच संबंधित खात्याक कळोवचे. कागाळ येतकच कंज्युमर फोरम येवन तांचे धाड घालतलो आनी अशी माहिती मंत्री रवी नाईक हांणी मुखार आपल्या उलोवपांत दिली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.